चीनीमंडी.com पॉडकास्ट।
युगांडामध्ये निर्यातीत बाधा आल्यामुळे साखरेच्या अतिरिक्त साठ्यात वाढ। युगांडातील साखर उद्योगासमोर एक मोठं संकट उभं राहिलं आहे। तंजानिया, रवांडा आणि दक्षिण सुडान या शेजारील देशांना करण्यात येणाऱ्या साखर निर्यातीला बाधा आल्यामुळे युगांडा साखरेच्या अतिरिक्त साठ्याच्या समस्येला तोंड देत आहे। निर्यातीत बाधा आल्यामुळे साखरेच्या अतिरिक्त साठ्यात अधिक भर पडणार। कंपाला येथील युगांडा शुगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष जिम कबाहो यांनी सांगितलं की मर्यादित निर्यातीमुळे साखर कारखान्यांनी सर्वात अधिक साखर साठा ठेवला आहे। कबाहो म्हणाले, टेरिफमुळे तंजानियामध्ये शिपमेंटवर अंकुश घातला आहे, तर दुसरीकडे फेब्रुवारीमध्ये मुख्य एंट्री पॉईंट बंद झाल्यामुळे रवांडामध्ये साखर निर्यात थांबवण्यात आली। दक्षिण सुडानमध्ये जो पहिल्यांदा साखरेचा आयातक होता तो या निर्यात संघर्षामुळे कट झाला, ज्यामुळे केनिया आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो ही प्रमुख निर्यात स्थळं बनली आहेत।